93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम. सगळीकडे पनामा पेपर लीक्स डॉक्युमेंट लीक्स याच्यावरती चर्चा चालू आहे की भारतातल्या काही लोकांनी परदेशात कंपन्या काढल्या टॅक्स चुकवण्यासाठी. दॅट्स ऑफकोर्स अन ओव्हर सिम्प्लिफिकेशन. पण या विषयावर आत्ता बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. थोड्या अजून डेटा बाहेर येऊ द्या, आणखी त्याची बातमी बाहेर येऊ द्या, लगेचच त्याच्यावर उड्या मारायची काही गरज नाही आहे आपल्याला. एक परवा माझा असा प्लॅन चालला आहे की लोकसत्ता दृष्टिकोनवरती लोकसत्ताचे संपादक जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याशी आपण या विषयावर बोलूया. सध्या आत्ता मला एकदम शॉकच बसला. सकाळी सकाळी मी हा एक रिपोर्ट वाचला, नॅशनल इन्स्टिट्यूशन्सचं रँकिंग असं, नॅशनल इन्स्टिट्यूशन्स रँकिंग फ्रेमवर्क आपली HRD मिनिस्ट्री, स्मृती इराणीजींची मिनिस्ट्री हे करत असते आणि देशभरातल्या सगळ्या कॉलेजेसचं रँकिंग करून टॉपची कुठली कॉलेजेस आहेत अशी लिस्ट काढते. आता या 100 टॉपच्या कॉलेजेसमध्ये आणि बेसिकली त्यांनी फार्मसी, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि इतर युनिव्हर्सिटीज अशा घेतल्या होत्या. या यादीमध्ये कमीत कमी 30 कॉलेजेस पुण्यातलीच असायला पाहिजे असं अपेक्षित आहे की नाही, म्हणजे आपल्याला असं वाटतं तरी की पुणे हे विद्येचं माहेर घर असल्यामुळे सगळे इकडंच सगळं काही काही होत असेल, इकडंच सगळं बेस्ट असेल. पण त्यात तीनच नावं आहेत आपल्या कॉलेजेसची, तीनच. एक भारती विद्यापीठचं आपल्या इथलं फार्मसीचं आहे कॉलेज, त्याच्यानंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याशी आपण एकदा मागे बोललोही होतो, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी DIAT, आणि तिसरं पुना कॉलेज. स्ट्रेंजच जरा, आणि आता COEP पण त्यांनी त्यात यात धरलेलं आहे. तीन कॉलेजेस आणि एक युनिव्हर्सिटी अशी चार नावं आपली त्या टॉप 100 आहेत, विच इज अ लिटल स्ट्रेंज. संग्राम बोलतो पुणेकर कुलतोमध्ये, मला तुम्ही सांगा काही कॉलेजेसची कुरकूर चालू आहे की अरे आमचं गोखले इन्स्टिट्यूटचं नाव नाही टाकलं का बरं, काय प्रॉब्लेम आहे, सिम्बॉयसिसवाले म्हणतात काय रे काय गंमत आहे, असं काही टेक्निकल त्यात इश्यू असेल तुम्हाला वाटतंय का, खरंच आपल्या पुण्यातले कॉलेजेस नाही आहेत नॅशनल लेवलचे, नाही आहेत वर्ल्ड क्लास, नाहीच आहेत. आता हे सगळं आपण जे बाजारीकरण वगैरे म्हणतो ना शिक्षणाचं, ते खूप इतकं छान इतकं मस्त झालंय की क्वालिटी नाहीच मिळत एज्युकेशनची आपल्याला पुण्यामध्ये, असं आहे का? तुमचं काय म्हणणं आहे सांगा. 6608-0935 हा माझा नंबर आहे, लगेच फोन करा. संग्राम बोलतो पुणेकर खुलतोमध्ये, कमिंग अप इन जस्ट अ
बिट.
पण त्याच्या आधी शेंडी कोणाला लागली ते बघा. 93.5 रेड FM बज.